नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 2008 वर्षा मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यातलो आरोपी तहव्वूर राणाक अमेरिकेतल्यान प्रत्यार्पण करप हे मोदी सरकाराच्या राजनैतिकतेचे यश असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल ब्रातिस्लावा आणि स्लोवेकियाचे समपदस्थ पीटर पेलेग्रिनी हांचे कडेन बसका आणि प्रतिनिधी मंडळ पातळीचेर चर्चा केली. महावीर स्वामींची 2623 जयंती म्हणजे महावीर जयंती आज भक्तीन आणि उमेदीन मनयतात. आयपीएल टी20 क्रिकेटात काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्सांक 58 धावण्यांनी हरयले. आयएसएसएफ विश्वचषक 2025 सर्तीतल्या नेमबाजीत भारताच्या आर्या बोरसी आणि रुद्राक्ष पाटील हांणी मिश्र 10 मीटर एअर रायफल सर्तीत रुप्या पदक जिखले. 2008 वर्षा मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यातलो आरोपी तहव्वूर राणाक अमेरिकेतल्यान प्रत्यार्पण करप हे मोदी सरकाराच्या राजनैतिकतेचे यश असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी म्हळां. भारतातल्या लोकांकडेन वाईट वागणूक करपी सगळ्यांक परत हाडपी ही सरकाराची जापसालदारकी असे तांणी सांगले. खासगी टीव्ही चॅनलाचेर उलयताना शहा हांणी सांगले की तहव्वूर राणाचेर भारतीय न्यायालयात खटलो चलतलो ही देशा खातीर व्हडली कामगिरी. आयज राणा हाका खासा विमानातल्यान भारतात हाडटले अशी खबर आयिल्ल्यान शहा हांणी हे विधान केलां. काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांचेर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविशी अफवा पत्रापाचो आरोप करून गृहमंत्र्यांनी टिकाय केली. भारत फ्रान्साकडल्यान 26 राफेल मरीन झुजारी विमान विकते घेतलो. फुडल्या सप्तकात ही औपचारिक कबलात जातली. संरक्षण सूत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण 26 राफेल मरीन विमानापैकी 22 एकल आसनी आणि 4 दुहेरी आसनी आसतली आणि भारतीय नौदळाच्या गरजाप्रमाण ताची रचना आणि तयारी करतले. स्लोवाकियाच्या भोवणेर आशिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल ब्रातिस्लावा हांगा स्लोवाकियाचे समपदस्थ पीटर पेलेग्रिनी हांचे कडेन बसका आणि प्रतिनिधी मंडळ पातळीचेर चर्चा केली. दोन्ही फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधाचे वेगवेगळ्या तासांचेर आणि सामायिक जागतिक आणि प्रादेशिक हितसंबंधाच्या मुद्द्यांचेर चर्चा केली. तशेंच दोन समजिकायेच्या कबलातीची देवाणघेवाण झाली. हातूंतली एक म्हळ्यार भारताच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ लिमिटेड आणि स्लोवाक वेवसाय एजन्सी हांचे मदीं एमएसएमई क्षेत्रातले सहकार्य आणि दुसरे म्हणजे सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्था आणि स्लोवाक परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालय हांचे मदले सहकार्य आसा. भारत आणि युनायटेड किंगडम हांणी आर्थिक सेवा क्षेत्रात फिनटॅक आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत सहकार्य चालू दौरपाच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केल्या. काल दोन्ही राष्ट्रांनी लंडनात 13वा आर्थिक आणि वित्त संवाद आयोजित केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांच्या फुडारपणाखाला भारतीय शिष्टमंडळान युकेच्या राहेल रिव्ज हांच्या फुडारपणाखाला आशिल्ल्या शिष्टमंडळाकडेन उंचेल्या पावण्यावेली उलोवणी केली. लडाख आयज सावन सुरू जावपी लेह आणि कारगील वाठारातल्या वेगवेगळ्या जर्दाळू पिकोवपाच्या पट्ट्यात जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल 2025 संदर्भात कार्यावळीची एक माळ आखता. ईशान्येक मेघालयातल्या चॅरी फ्लॉवर ब्लॉसम फेस्टिवलाची प्रेरणा घेऊन लडाखान भारतातले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आशिल्ले इको टुरिझमाचो प्रसार करपा खातीर 2 वर्सां आदी जर्दाळू फ्लॉवर ब्लॉसम फेस्टिवल सुरू केलो. फाटल्या हंगामात काय गावांनी यशस्वी उत्सव झाल्या उपरांत ह्या हंगामात आनीक गाव जोडल्यात आणि 4 मे दिसा तार गावातल्या उत्सवाचो निमणो दीस जातलो. जका केंद्रीय पर्यटन मंत्रालय 2024 वर्षा जबाबदार पर्यटन वर्गाखाला सगळ्यात बरो पर्यटन गाव म्हणून मान्यताय दिल्या. फुडल्या 6 महिन्यां खातीर प्रशासनाच्या सगळ्या पांवड्यार नव्या गुन्हेगारी कायद्यांची 100% अंमलबजावणी करपाक ओडिशा सरकारान प्राधान्य दिवचे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी सांगला. शहा नवी दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी हांच्या हजेरीत ओडिशा 3 नवे गुन्हेगारी कायदे चालीक लावपाविशी न्याय बसकेच्या अध्यक्षपदार आशिल्ले. ओडिशातल्या पुलीस बनखणी न्यायालया फॉरेन्सीक आणि न्यायालयीन व्यवस्थे संबंधित वेगवेगळ्या नव्या तरतुदींची अंमलबजावणी आणि सध्याची स्थितीविशी या बसकेत न्याय घेतलो. ओडिशा सारखिल्या उदेंत्या राज्याच्या उदरगती खातीर फुडलो दशक महत्वाचो आसा असे गृहमंत्री शहा हांणी सांगले. राज्याची फुडाराची उद्देगीक आणि तांत्रिक उदरगत विचारात घेतल्यार कायदो आणि सुव्यवस्था घटमूट करपाक 3 नवे गुन्हेगारी कायदे महत्वाची भूमिका करतले असे शहा हांणी स्पष्ट केले. महाराष्ट्रात महावीर स्वामींची 2623 जयंती म्हणजे महावीर जयंती आज भक्तिभावान आणि उमेदीन मनयतात. 24वा आणि निमणो तीर्थंकर भगवान महावीराच्या जन्माचा उगडास म्हणजे महावीर जयंती जैन समाजा खातीर व्हड आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वाची असा. महावीर जयंतीचे एक मुखेल आकर्षण म्हणजे रथयात्रा जे भगवान महावीरांची मूर्त सदेल्या रथाचेर दवरतात आणि भक्तिगीता आणि जपासहित भव्य मिरवणूक काढतात. भगवान महावीराच्या त्याग आणि आत्मशिस्तीच्या मार्गाचेर चिंतन करपाचो हो दीस आणि भक्तांच्या शांती आणि आध्यात्मिक जागृतायेच्या संदेशाप्रमाण जगपाचो हेतू दवरून प्रार्थना देवळाक भेटी धर्मादाय कृती समाजसेवेवरवी हो दीस मनयतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी महावीर जयंती निमतान नागरिकांक खासा करून जैन समाजाक शुभेच्छा दिल्यात. अहिंसा आणि करुणेचे मूर्तरूप आशिल्ल्या भगवान महावीरान आपल्या अहिंसा परमोधर्माच्या संदेशातल्यान मनिसातीक नवो मार्ग दाखयलो. अहिंसा हो सगळ्यात उचलो धर्म असे मुर्मू हांणी एका संदेशात म्हळां. भगवान महावीरांची शासनाची शिकवण आमकां चड दयाळू आणि सुसंवादात्मक संसाराच्या वाटेर उजवाड घालता असे उपराष्ट्रपतीन आपल्या संदेशात म्हळां. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. Thank you.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. नवो आधार कायदो डिजिटल पर्सनल डेटा संरक्षण कायद्याच्या अनुरूप आसतलो आनी वापरप्यांचे हीत केंद्रस्थानार दवरतले अशी इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. आधार कायदो चालीक लागलो तेन्ना कायदेशीर रचणुके जायत्यो पोकळी आशिल्ल्यो, पूण आयज त्यो भरल्यात अशें तांणी सांगले. पुराय कायद्याच्या मुळाक वापरप्यांचे लक्ष केंद्रीत करपी आधार कायद्याची आधुनिक आवृत्ती हाडपाचेर तांणी भर दिला. गरीब आनी मध्यमवर्गीय लोकांच्या जिवितात परिवर्तनकारी बदल हाडप हे ह्या सरकाराचे लक्ष आसा अशें तांणी सांगला. एका व्हड घडामोडीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी चीन सोडून हेर सगळ्यां खातीर परस्पर शुल्काचेर 90 दिसांचो विराम जाहीर केला. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात तांणी म्हळां की ही 90 दिसांची सवलत परस्पर आनी 10% शुल्काचेर लागू जातली. अमेरिकेच्या अध्यक्षान सांगले की आपूण आपल्या शुल्क येवजणेचो एक भाग म्हणून 90 दिसांचो विराम दिता, पूण चीना खातीर दरवाड रोखडीच 125% मेरेन वाडयता. संवसारीक बाजारपेठेविशी चीनान केल्ल्या अनादाराचेर आधारीत अमेरिकेन चीनाचेर घाल्ले शुल्क वाडयता अशें ट्रम्प हांणी सांगलां. फाटल्या सप्तकांत तांणी सवलतीच्या दरांत लागू केल्ल्या हेर 75 राष्ट्रांक थाकाय दिली. काल ताच्या आदी चीनान अमेरिकेतल्यान आयात केल्ल्या सगळ्या वस्तूंचेर 84% शुल्क लादून प्रतिजाप दिली, जे मध्यान रातींतल्यान लागू जाल्यात. आयपीएल T20 क्रिकेटात काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्साक 58 धावण्यांनी हारयले. 218 धावण्यांचे लक्ष गाठताना राजस्थान पंगड 19.2 षटकात फक्त 159 धावण्यो करून भायर पडलो. ताच्या आदी फलंदाजी करपाचो पर्याय घेतल्या उपरांत गुजरातान निर्धारित 20 षटकांनी 6.217 धावण्याचो भक्कम आंकडो उबारलो. बॅडमिंटनात चीनातल्या निंगबो शारात चालू आशिल्ल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपात भारतीय शटलर पीव्ही सिंधू, प्रियांशू राजावत आनी किरण जॉर्ज हांणी एकेरी प्री क्वार्टर फायनलीत प्रवेश केला. 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी सिंधू आयज सकाळी बायलांच्या एकेरी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत जपानाची अकानी यामागुची हाचे आड खेळटली. काल अर्जेंटिनाच्या बियेनोस आयरेसात जाल्ल्या ISSF विश्वचषक 2025 सर्तीतल्या नेमबाजीत भारताच्या आर्या बोरसी आनी रुद्राक्ष पाटील हांणी मिश्र 10 मीटर एअर रायफल सर्तीत रुप्या पदक जिखले. भारतीय जोडीक फायनलीत चीनाच्या वांग झिफेई आनी सोंग बुहान हांच्या कडल्यान 17-9 अशी हार खर्ची पडली. आता भारताची पदकाची संख्या 4 भांगरा, 2 रुपया आनी कांशा पदकां मेळून 7 मेरेन पावल्या आनी पदक तालिकेत चीना फाटल्यान भारत दुसऱ्या सुवातीर आसा. ही सर्त आयज सोंपतली. टॅनिसात रोहन बोपण्णा आनी बेन शेल्टन पहिले सर्तीत मॉन्टे कार्लो मास्टर्सांच्या दादल्यांच्या डबल क्वार्टर फायनलीत पावले. इंडो अमेरिकन जोडयेन रोमांचक मॅचीत तिसऱ्या मानांकीत इटालियन जोडी सिमॉन वोलेली आनी आंद्रिया वावसोरी या जोडयेक 2-6, 7-6 आनी 10-7 अशा सेटांनी हरयले. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आनी सिक्कीम हांगा कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. बिहार, उपम हिमालयन अस्तंत बंगाल आनी सिक्कीम, तामिळनाडू आनी केरळातूय अशीच परिस्थिती अपेक्षीत आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण उत्तराखंड, झारखंड, हिमाचल प्रदेश आनी पंजाबात विजांसयत वादळ येवपाची शक्यताय आसा. मजगती आयज रातच्या वेळार राजस्थान, मध्यप्रदेश आनी गुजरातात उष्णतायेची ल्हार आनी उष्णताय राती भशेनच उरतली. तशेंच फुडल्या 3 दिसात वायव्य भारतात चडांत चड तापमान 2-4 अंश सेल्सियस ल्हवल्हव वाडटले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. 2008 वर्सा मुंबयच्या आतंकवादी हल्ल्यातलो आरोपी तहवूर राणाक अमेरिकेतल्यान प्रत्यार्पण करप हे मोदी सरकाराच्या राजनैतिकतेचे यश अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल ब्रातिस्लावा हांगा स्लोवाकियाचे समपदस्थ पीटर पेलेग्रिनी हांचे कडेन बसका आनी प्रतिनिधीमंडळ पातळीचेर चर्चा केली. महावीर स्वामींची 2623 जयंती म्हणजेच महावीर जयंती आज भक्तीन आनी उमेदीन मनयतात. आयपीएल T20 क्रिकेटात काल राती गुजरात टायटन्सान राजस्थान रॉयल्साक 58 धावण्यांनी हारयले, तर ISSF विश्वचषक 2025 सर्तीतल्या नेमबाजीत भारताच्या आर्या बोरसी आनी रुद्राक्ष पाटील हांणी मिश्र 10 मीटर एअर रायफल सर्तीत रुप्या पदक जिखले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.